नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी आज उत्तर प्रदेशातील संभल प्रकरणावरून गोंधळ घातला. राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतही कामकाज सुरू झाल्यानंतर सुरुवातीला 12 वाजेपर्यंत गोंधळामुळे कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर कामकाज सुरू होताच पुन्हा गोंधळाला सुरुवात झाल्यानं लोकसभेचंही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तामिळनाडूच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कोईम्बतूर इथं पोहोचले आहेत. त्या उद्या उटीत सुरक्षा सेवा स्टाफ महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भाग घेतील. यावेळी त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करतील. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू परवा शुक्रवारी निलगिरीमध्ये विविध जनसमूहांशी चर्चा करतील. तामिळनाडूतील खराब हवामानामुळे राष्ट्रपती या हवाई मार्गाने प्रवास करणार नाहीत. त्यामुळे कोईम्बतूर आणि उटी परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विकसित भारत 2047 संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत असं त्या म्हणाल्या. दिल्ली इथं त्यांच्या उपस्थितीत आजपासून देशभरात बालविवाहमुक्त भारत या अभियानाची सुरुवात झाली. बालविवाहासारख्या प्रथेचं देशातून समूळ उच्चाटन करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात बालविवाहमुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली. जागरुकता वाढवणं तसंच बालविवाहासारख्या घटनांची त्वरित माहिती मिळण्यासाठी या पोर्टलचा उपयोग होणार आहे. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्या समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या महोत्सवात तपन सिन्हा यांच्या हार्मोनियम या चित्रपटासह जवळपास 70 चित्रपट आज दाखवले जातील. महोत्सवातल्या शताब्दी सत्रात तपन सिन्हा यांची फिल्मोग्राफी, कथा वाचनाची अनोखी शैली आणि भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान यावर चर्चा होईल. अर्जुन चक्रवर्ती, एन मनू चक्रवर्ती आणि प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर या चर्चेत सहभाग घेतील. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रत सर्व कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त कार्यालयात जमा करावी असं आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यात 25 वर्षांनंतर प्रथमच लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेसाठी नागरिकांनी एका दिवशी 2 वेळा मतदान केलं. मात्र मतदार यादी, मतमोजणी, मतमोजणी केंद्रांची रचना आणि त्यातील सुविधा याबाबतीत एकही तक्रार प्रशासनाकडे आली नाही. त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनानं जनतेच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत. नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा पट्टा आज संध्याकाळपर्यंत फेंगल चत्रीवादळात रुपांतरित होत आहे. यामुळे श्रीलंकेच्या बेटावर 200 मिलीमीटरपेक्षा जास्त मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं श्रीलंकेच्या हवामान विभागानं म्हटलं आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाबाचा हा पट्टा सध्या चेन्नईच्या दक्षिण पूर्वेस 590 किलोमीटर अंतरावर आहे. येत्या 12 तासात हा पट्टा उत्तर पश्चिमेकडे सरकत राहण्याची आणि चक्रीवादळात तीव्र रुपांतरित होण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासात हा पट्टा तामिळनाडू किनारपट्टी आणि श्रीलंकन किनारपट्टीकडे सरकत राहील. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं तामिळनाडूमध्ये देखील अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेनं टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया याला 4 वर्षासाठी निलंबित केलं आहे. बजरंग पुनियानं 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड चाचणी दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यास नकार दिला होता. यापूर्वी या संस्थेनं 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर आता 4 वर्षांची बंदी त्याच्यावर घालण्यात आली आहे. त्यामुळे बजरंग पुनियाला कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग घेता येऊ शकणार नाही, तसंच त्याला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पदासाठी देखील अर्ज करता येणार नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.